रविवार दिनांक को 10 जानेवारी त्या दिवशी परम पूजनीय स्वामी माधव नाथांबरोबर बारामती आणि भवानी नगर आनंद यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळाली. भवानी नगर येथील सत्यता परमाच्या मार्गावर युद्ध माणसे टिका असतात. स्वामीजीचे उत्तर द्यायला सुरुवात केली, तरुणांना गोळी नसते म्हणून. खर तर स्वामी विवेकानंद तरुण वयात तेव्हा ते नरेंद्र तरुण वयातच रामकृष्णांकडे आले. इतर तरुण मध्ये त्या काळी रामकृष्ण परमहंसांची शिष्य झाली. समाजात मात्र सध्या असं चित्र आहे की वयाच्या 40 पर्यंत सर्वसाधारण मनुष्याची इतरांकडे सोड असते, त्यानंतर काहींना आला तर विवेक येतो. परंतु माझा मात्र अनुभव तसा नाही. 10-12 वर्षांच्या वयापासूनची मुलं तिथे येतात. 5 वर्षात केंद्रातही त्यांपेक्षा 10 मुलं येतात. संतांच्या पूर्वजीवनातही काही काळ विषयांची ओढ दिसते नाही असं नाही. मात्र सद्गुरूंच्या भेटीनंतर त्यांचं जीवन पूर्ण बदलून गेलं आणि अखेरी ते संतपदाला पोहोचलेले दिसतात. तरुणांच्या युद्धीला आवडे सरकारला पटेल बुद्धीला पटेल असा परमार्थ सांगणारं कोणी नव्हते तर तरुणही होते. तरुण मनाला या जगातील युद्ध विषयांची ओढ असते ते जगच निघा असं कोणी सांगितलं तर त्यांना कसं पटेल. अज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर जे निघत ते जग निघ्या कसं. म्हणजे खोट नाही. स्वप्नात जी दृश्य पाहिली ती जाग आल्यावर जशी जास्त होती तस सर्व हरितम ब्रह्म असा बोध झाल्यावर ज्ञानी सृष्टीला दृश्य जगत मिथ्या वाटते. पण हे कारण नीटपण सांगितलं न गेल्यानं कर्मार्थाचा प्रांत आपला नव्हे असं तरुणांना वाटतं. त्यांना पटेल दिसते अशा गोष्टी प्रसंगात प्रवचनकार सांगत नाही. एखाद्या प्रवचनात केवळ असते हे जर अनेकदा सांगितलं गेलं तर तरुणांनाही कसं पटणार. दुसरी गोष्ट म्हणजे आजकालची केवळांची तरुणांना जावंच वाटणार नाही असं वातावरण अस्वच्छता मुघलपणा अशी ठिकाणं हवी जेथे स्वच्छता ताप्ती शास्त्रांचा बोध विकास ज्ञानेश्वरी सखोल अभ्यास आहे तरुणांची मनोवृत्ती जाणणार आहे असा प्रवचनकार असेल तर तरुणही असतील. त्यांच्याकडेही प्रचंड माव आहे पण त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तर देणारा हवा आहे. पारमार्थिक जीवन म्हणजे व्यवहारापासून नाम केलेलं नव्हे. परमार्थ केल्यामुळं जास्त प्रेम जास्त शांत होऊन तुला मोक्षाकाही जाता येईल हे सांगितलं पाहिजे. प्राणी संघर्ष बांधला तो विवेक मुक्त केला. तरुणांकडूनच परमार्थाचा प्रचार प्रसार होईल तर्कशुद्ध पद्धतीनं सांगणारे पाहिजे. शास्त्र बदलत नाही ते आहे तेच आहे. शुद्ध परमार्थ सांगणारे निर्माण व्हायला हवे. याच संदर्भातील एक प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी एका सत्रात विचारला होता की परमार्थ विचार चांगला आहे हे मान्य पण तो ऐकण्यासाठी तरुणांना प्रवृत्त कसं करावं. स्वामी म्हणाले बहुतेक परमार्थी प्रवृत्त कारण त्या पद्धतीनं परमार्थ सांगितला जायला पाहिजे त्या पद्धतीनं सांगितला जात नाही. तरुण पिढी अतिशय चांगली आहे अनेक प्रश्नांना त्यांना तोंड द्यावं लागतं. लाईट फार झाले पाहिजे, महागाई वाढली, प्रत्येकानं गमावणं आवश्यक वाटतं, जबाबदाऱ्या वाढतात. प्रवचनाच्या 7 मिनिटात 50 मिनिटं तर एखाद्यानं शरीर कसं वाईट आहे हेच सांगण्यात खर्च केली तर कसं पटेल त्यांना. शरीर वाईट पडलं 60-70 वर्ष उत्तम साथ देणारे दिसते. 80% लोकांना उत्तम शरीर लाभेटत. हल्लीच्या मॉडर्न सायन्सवर झालेल्या संशोधनामुळं आयुर्मर्यादाही वाढली. त्या शरीराचा उत्तम उपयोग कसा करायचा हे सांगायला हवं. देह परमार्थी चालते चरित्र यात्रे सांगितले जाते. नाही शरीर जगत केले नाना आधारे पडले. नरदेहाचं सार्थक परमार्थ प्राप्तीचंच आहे हे मी समजावून घ्यायला हवं. दादोरू महाराजांकडे एका 10 वर्षाच्या मुलाचे आई बाप त्याला घेऊन आई वडिलांचं ऐकत नव्हते. त्यामुळे आम्हाला तो डोळीकर झालाय असं सांगितलं. महाराजांनी त्याला घेऊन घेतलं. त्याला महाराज पोहायला जा चिंता पाडू नाय अशा गोष्टी सांगितलं. 14 दिवशी मुलगा म्हणाला मला हे काही नको. पुढे तो त्यांचा चांगला शिक्षक झाला. मला नेहमी असं वाटतं पालक मंदिर फार झाली. पालक मंदिर प्रवचनकारांनी साधू संतांनी आई वडिलांनी आपली मुलं तरुण मंडळ त्यांना आपली संपत्ती मानून त्यांच्यावर जर कार्य सोपवलं तर ती आपल्यापेक्षाही मोठी होती. चांगली माणसं परमात्म्याला लावली तर विशेष काय केलं. समाजामध्ये त्याग जे आहे गेल्या आपल्या मार्गाला जाणं शक्य आहे. त्यांना परमात्म्याला लावणं हे खरं काम आहे. त्यासाठी सगळ्या परमार्थी मंडळींना सांप्रदायिक अभिनेतून मुक्त करून एका व्यासपीठावर आणलं पाहिजे. हे सर्वांचंच काम आहे. त्यांनीच प्रतिबद्ध व्हायला हवं. काही क्षेत्र झालेल्या सगळे राजराजेश्वर शास्त्रींनी प्रतिपादन केलं की आम्ही ज्या पद्धतीनं वेदांत सांगतो ते थांबून वेगळ्या पद्धतीनं सांगायची गरज आहे. मला असं वाटतं की सोप्या भाषेत संतांचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे संतांचं कार्य आहे. प्रवचनकार हा परिचित नको तर साधक असायला हवा. तरुणांवर टीका करण्यापेक्षा त्यांना समजावून परमार्थ मार्गाकडे वळवणं ही आजच्या काळाची गरज आहे. शेतकऱ्यांची त्यांची काही स्वामीचं बोलले आहे. त्याच्या आसपासच्या काळातच स्वामीकडे येणाऱ्या तरुण मुलामुलींच्या संख्येत समाजानं वाढ आहे. भगवंत कसे गोकुळामध्ये गोप गोपींचे सवंगणी होऊन त्यांच्या खेळले रमले तसे स्वामीजी आम्हा मुलामध्ये म्हटले जणू आमच्या वयाचे होऊन आमच्याही समरस होत आमच्या सुखदुःखात सहभागी होत आमच्या समस्या काही अडचणी ओळखून आमच्या पाठीशी उभी राहत. हे प्रसंगी घरच्या वैशाल्या मंडळींच्या विरोधाला मुलाने सामंजस्याने सामोरं जाऊन परमार्थ मार्गात काम राहण्यासाठी तन मन धनानं बळ दिवस कधी हास्य श्रद्धामंत्र करून स्वतः डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसत असं संग्रह सहज दिसत होता. त्यांनी सांगितलेला परमार्थ करण्याआधी त्यांच्या प्रेमानं अक्षरशः वेळावून केल्यासारखी होती. कारण पुढा स्नेह पाजत माझा चालत असते शब्द पाठी आवडले त्यांच्या बाबतीत अगदी खरं होत. याबाबत आपला अनुभव सांगताना सर्वज्ञ राम निवाने एका मनोगतात केलंय. स्वामीजी मला एकदा म्हणाले त्यानंतर केंद्रात झपाट्यासारखा येऊ लागले. संध्याकाळ नाही पावलं केंद्राकडे आपोआप पडेल. मग त्या दिवशी केंद्र असो पण नसेल आपण आता आता भेटलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी एवढं का वेळ लागतो कळतच नव्हतं. त्यांनी आपल्यासाठी लौकिक संख्या काय बसवलं काही नाही. नमस्कार केला पाठीवर हात कधी कधी शोधून तिथे हजायचे ते सर्वांच्या बाबतीत करायचे. मग आपण घडतो का आपण वेळे लागलो की काय आणि संख्या यायची केंद्रात आणखी कोणाकोणाला रडताना पाहतो तेव्हा कळलं की या पहिलेपणाचं सहानपण आहे. खरोखर रामने आम्हा सर्वांचाच अनुभव केला आहे. शिवा या आवडीचं लक्षणाप्रमाणे स्वामीजी खरोखर शिवायमध्ये सगळी शिवसभ होऊन स्वागत या विषयीच्या काही आठवणी आता करून झाल्या.